यिर्मयाह अध्याय 18. यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते आहे. ते म्हणाले, उठ आणि कुंभाराच्या घरी जा, कारण मी तेथे तुला माझी वचने देईन. म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो आणि पहा, तो कुंभार चाकावर काम करीत होता, पण जे मातीचे पात्र तो तयार करत होता ते त्याच्या हातात असतानाच बिघडले. म्हणून त्याने आपले विचार बदलले आणि त्याच्या दृष्टीस चांगले वाटणारे त्याचे त्याने पुन्हा एक दुसरे पात्र तयार केले. तेव्हा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलच्या घराण्यानो, तुमच्याबरोबर या कुंभारसारखे वागण्यास मी सक्षम नाही काय? अहो इस्रायलच्या घराण्यानो, पहा, जशी माती कुंभाराच्या हातात असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात. एखाद्या वेळी मी राष्ट्र व राज्य याबद्दल बोलेल, ते बाहेर काढेन, फाडून टाकेन किंवा नाश करणे असे बोलेल. पण जर ज्या राष्ट्राविषयी मी बोललो ते आपल्या दुष्कृत्यापासून फिरले, तर मी जे त्यांच्याविषयी करण्याचे योजले होते त्याबद्दल अनुतापेन. आणि दुसऱ्या क्षणी मी एखाद्या राष्ट्राबद्दल किंवा राज्याबद्दल ते बांधावे किंवा लावावे असे म्हणीन. पण त्यांनी माझ्या दृष्टीमध्ये वाईट असे केले, तर मी जे चांगले सांगत होतो ते थांबविन आणि त्यांच्यासाठी मी ते करीन. तर आता यहुदांच्या मनुष्याशी आणि यरुशलेम येथे राहणाऱ्यांना असे सांग की परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी तुमच्यावर संकटे आणण्याचे पाहत आहे, मी तुमच्याविरुद्ध बेत आखत आहे. तेव्हा प्रत्येक आपल्या दुष्ट मार्गाविषयी पश्चाताप करा आणि आपले मार्गे व आपली कर्मे नीट करा. पण ते म्हणतात, आशा नाही, यास्तव आपण आपल्या योजनेनुसार कार्य करूया. आम्ही प्रत्येक आपल्या दुष्ट हृदयाच्या इच्छेप्रमाणे वागू. यास्तव परमेश्वर असे म्हणतो, दुसऱ्या राष्ट्रांना विचारा या अशा गोष्टी कुणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का? इस्रायलच्या कुमारीने भयंकर असे काम केले आहे. लबानोन पर्वतावरचे बर्फ शिखरावरील खडकाला कधी सोडील काय? दूर पर्वतावरून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी कधी आटेल काय? पण माझे लोक मला विसरले आहेत. ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात आणि आपल्या मार्गात अडखळणी करतात. त्यांनी पूर्वजांच्या जुन्या वाटा सोडून ते आडवळणाने चालतात. यास्तो जे राष्ट्र भयानक आणि सर्व काळासाठी फुतकारीची गोष्ट असा होईल, तिच्याजवळ जाणारा प्रत्येक हादरेल आणि आपले डोके हलवेल. मी त्यांना पूर्वेचा वारा उडवतो तसे त्यांच्या वैऱ्यापुढे उडवीन. त्यांच्या संकटाच्या समयी मी त्यांना मुख दाखवणार नाही तर पाड दाखवीन. तेव्हा ते लोक म्हणाले, या आपण यिर्मयाविरुद्ध योजना करू, कारण याचकापासून नियमशास्त्र, ज्ञानी लोकांकडून सल्ला आणि संदेष्टापासून येणारे वचन हे नष्ट होणार नाहीत. चला आपण त्यास शब्दाचा मारा देऊ आणि तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नाही. हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे आणि माझ्या वैऱ्यांचा आवाज ऐक. त्यांच्यासाठी चांगले असून पण अरिष्ट हेच माझी परतफेड असणार काय? कारण त्यांनी माझ्या जीवासाठी खड्डा खोदला आहे. त्यांच्या कल्याणासाठी बोलायला आणि तुझा क्रोध त्यांच्यापासून फिरवायला मी तुझ्या समोर कसा उभा राहिलो ते आठव. यास्तो त्यांच्या मुलांना दुष्काळात सोड आणि तलवार याकडे त्यांना सोपून दे. त्यांच्या स्त्रिया वांज आणि विधवा होत आणि त्यांचे पुरुष मरणाने मारले जाऊत. युद्धात तेथील तरुण मारले जाऊत. तू त्यांच्यावर अचानक टोळी आणशील तेव्हा त्यांच्या घरातून अरुळी ऐकू येऊ, कारण त्यांनी माझ्या पायाकरता सापळा रचला आहे आणि मला पकडण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे. परमेश्वरा, मला मारण्यासाठी त्यांनी रचलेले बेत तुला माहीत आहेतच. त्यांना त्यांच्या अपराधाबद्दल क्षमा करू नकोस, त्यांची पापे पुसून टाकू नकोस. त्याऐवजी ते तुझ्या समोरून फेकले जाऊत. तू रागाच्या समयी त्यांच्याविरुद्ध कार्य कर.